आकाशवाणी लौकिका रास्ते आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जागतिक मूल्य साखळीतील एक विश्वासार्ह भागीदार आणि अस्थिर जगासाठी एक स्थिर भक्कम आधार ठरण्याच्या योग्य मार्गावर असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं प्रतिपादन. एक्सिओम 4 मोहिमेचा परतीचा प्रवास 14 जुलै रोजी सुरू होणार. 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मानव हत्ती संघर्षाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी आसाम सरकारची गजमित्र योजना. आता सविस्तर बातम्या. भारत एक विश्वासार्ह अर्थव्यवस्था, जागतिक मूल्य साखळीतील एक विश्वासू भागीदार आणि अस्थिर जगासाठी एक स्थिर भक्कम आधार ठरण्याच्या योग्य मार्गावर असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं CII ITC शाश्वतता पुरस्कार समारंभात ते काल बोलत होते. उपराष्ट्रपती म्हणाले की सध्या जगात गोंधळ आणि अशांतता आहे. जागतिक व्यवस्थेत सुधारणा होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. पुरवठा साखळीत व्यत्यय येत आहे. अशा परिस्थितीत भारत हा एक प्रमुख आवाज आहे. भारताच्या शाश्वत विकासाच्या विकासावर प्रकाश टाकताना उपराष्ट्रपती म्हणाले, भारतात जगाच्या 1/6 लोकसंख्या नांदते. भारत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून राष्ट्राचा विकास कसा व्हावा याचा भारतानं आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. त्यांनी भारतीय उद्योगांना अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, वर्तुळाकार अर्थव्यवस्था प्रारूप आणि कार्बन बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करून हरित क्रांतीचे पथदर्शी होण्याचं आवाहन केलं. एक्सिओम 4 मोहिमेतील भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लासह इतर 3 सदस्यांचा परतीचा प्रवास 14 जुलै रोजी सुरू होणार असल्याचं नासानं जाहीर केलं आहे. हे यान पॅसिफिक महासागरात कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरवण्यात येईल. ग्रुप कॅप्टन शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 14 दिवसांच्या मोहिमेवर आहेत. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले तर अवकाशात मोहिमेस जाणारे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी खास भारतासाठी असे 7 वैज्ञानिक प्रयोग केले. ऑक्सिओम 4 किंवा मिशन आकाशगंगा हे भारताच्या गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठीचं पहिलं ठोस पाऊल आहे. महाराष्ट्र राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे घेतल्या जातील असं महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगानं काल स्पष्ट केलं. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दृकश्राव्य माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की स्थानिक निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जाणार नाही, त्याऐवजी भारतीय निवडणूक आयोगाच्या याद्या वापरल्या जातील. वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक आणि विशेष अपंग मतदारांसाठी मतदान केंद्र पुरेशा सुविधांनी सुसज्ज आहेत याची खात्री करण्याचे निर्देश दिले असून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची उपलब्धता आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन करण्यावर भर दिला आहे. उत्तर भारतात पवित्र श्रावण महिन्यात होणाऱ्या वार्षिक कावड यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या तीर्थयात्रेदरम्यान लाखो भाविक गंगा नदीचं पवित्र जल गोळा करण्यासाठी उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री सारख्या पवित्र स्थळांना जातात. या यात्रेकरूंच्या व्यवस्थापनासाठी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारनं मोठ्या प्रमाणावर नियोजन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरित आणि परदेशी आगंतुक यांनी जन्म दिलेल्या बाळांना नागरिकत्वाचा अधिकार न देण्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश न्यू हॅम्पशायरच्या एका न्यायाधीशांनी रोखून धरला आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार अमेरिकेत जन्मलेल्या सर्व बाळांना नागरिकत्वाची हमी दिलेली आहे, परंतु स्थलांतरितांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशानं ट्रम्प यांनी हा अधिकार काढून घेणारा आदेश जारी केला होता. ट्रम्प यांचा आदेश हानिकारक आणि घटनाबाह्य असल्याचं न्यायाधीशांनी सांगितलं. स्थलांतरित पालक आणि त्यांच्या बालकांच्या वतीनं अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियननं यासंदर्भात याचिका दाखल केली होती. दरम्यान व्हाईट हाऊसनं न्यायाधीशांच्या निर्णयाच्या वैधतेला आव्हान दिलं असून ट्रम्प प्रशासन, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ज्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी निवडून आले त्या धोरणांना विरोध करणाऱ्या जिल्हा न्यायाधीशांविरुद्ध जोमानं लढा देईल असं प्रवक्ते हॅरिसन फिल्ड्स यांनी काल एका निवेदनात म्हटलं आहे. येत्या 3 आठवड्यात अमेरिकेकडून शुल्क आकारण्याच्या भीतीमुळे जपाननं सुरक्षा, अन्न आणि ऊर्जा यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये अमेरिकेवरील अवलंबित्व संपवावं असं जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या शुल्क धोरणाचं अनुसरण करण्याऐवजी जपाननं सुरक्षा, ऊर्जा आणि अन्न क्षेत्रात अधिक स्वावलंबी होण्याची आवश्यकता आहे असं एका मुलाखतीत बोलताना पंतप्रधान इशिबा म्हणाले. अमेरिका 1 ऑगस्टपासून जपानी आयातीवर 25% शुल्क लावणार असल्याचं असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पंतप्रधान इशिबा यांना कळवलं आहे. मानव हत्ती संघर्षाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी आसाम सरकार उच्च जोखीम असलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये गजमित्र योजना सुरू करणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून 80 संघर्षग्रस्त गावांमध्ये 8 स्थानिक सदस्यांसह समुदाय आधारित जलद प्रतिसाद पथकं तैनात केली जातील. हत्तींची स्थलांतर प्रक्रिया सुरक्षितपणे व्हावी त्याचबरोबर स्थानिक उपजीविकेचं रक्षण करण्यासाठी ही पथकं तीव्र संघर्षाच्या महिन्यात विशेषतः भात लागवडीच्या हंगामादरम्यान काम करतील. यावर्षी 1 ऑक्टोबरपासून गाव प्रमुखांचं मानधन 9,000 रुपयांवरून 14,000 रुपये प्रतिमहिना करण्याचा प्रस्तावही आसाम मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे. काश्मीरच्या खोऱ्यात अधूनमधून सुरू असलेल्या पावसातही अमरनाथ यात्रा उत्साहात सुरू आहे. आतापर्यंत 1,45,000 अधिक भाविकांनी दर्शन घेतलं असून काल 17,000 अधिक यात्रेकरूंनी दर्शन घेतलं. ही यात्रा 9 ऑगस्टपर्यंत चालेल. केरळमधील पलक्कड आणि मल्लपुरम जिल्ह्यातील निपा विषाणूबाबत अभ्यास करण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय संसर्गजन्य रोगशास्त्र संस्थेसह राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे शास्त्रज्ञ तिथं दौरा करत आहेत. दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात एनआयव्हीचं पथक या जिल्ह्यातील वटवाघुळांचं सर्वेक्षण करेल. सध्या केरळमध्ये अंदाजे 500 लोकांची निपा विषाणूबाबत निगराणी करण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराच्या रोमिओ फोर्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांनी संयुक्तपणे केलेल्या मोहिमेत काल पूंछ जिल्ह्यात एक दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. या शोधमोहिमेत मोठ्या प्रमाणात शस्त्र दारुगोळा आणि स्फोटकं जप्त करण्यात आली. प्रदेशातील शांतता बिघडवण्याच्या उद्देशानं कट आखून जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद सुरू करण्याच्या उद्देशानं शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या व्यापक नेटवर्कचा हा भाग असल्याचं मानलं जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद नष्ट करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये ही कारवाई म्हणजे आणखी एक यश आहे. जॉर्जियामध्ये बातुमी इथं फिडे महिलांच्या विश्वबुद्धिबळ स्पर्धेत 4 भारतीय खेळाडूंनी तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सर्वोच्च मानांकित ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, द्रोणवल्ली हरिका, आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी आपलं आव्हान राखलं आहे. विम्बल्डन टेनिसमध्ये आज पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत अव्वल मानांकित यानिक सिनरचा सामना आतापर्यंत 24 वेळा ग्रँडस्लॅम पदक जिंकलेल्या नोवाक जोकोविचशी होणार आहे. तर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या कार्लोस अर्काराजची लढत टेलर फ्रिट्झशी होईल. महिला एकेरी गटाच्या उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात इगा स्वाटेकची अमांडा अनिसिमोवाशी जेतेपदासाठी लढत होणार आहे. दरम्यान चेक खेळाडू कॅटरिना सिनियाकोवा आणि तिची जोडीदार नेदरलँडशी सेम वर्बिक यांनी स्पर्धेतील मिश्र दुहेरीचं जेतेपद पटकावलं. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात काल लॉर्ड्स इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचे सलामीवीर लवकर बाद झाले. दिवसअखेर सावध खेळ करत इंग्लंडच्या संघानं 4 बाद 251 धावा केल्या होत्या. जो रूट 99 तर कर्णधार ब्रेन स्टोक्स 39 धावांवर खेळत आहेत. 5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून बरोबरीत आहेत. यजमान इंग्लंड संघ आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 खेळायला सुरुवात करेल. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि उत्तराखंडच्या काही भागातही दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवसात उत्तर प्रदेश, गुजरात, किनारी आंध्र प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये वादळ आणि विजांची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जागतिक मूल्यसाखळीतील एक विश्वासार्ह भागीदार आणि अस्थिर जगासाठी एक स्थिर भक्कम आधार ठरण्याच्या योग्य मार्गावर असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं प्रतिपादन. एक्सिओम 4 मोहिमेचा परतीचा प्रवास 14 जुलै रोजी सुरू होणार. 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत केलेल्या मतदार यादीच्या आधारे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मानव हत्ती संघर्षाच्या वाढत्या समस्येला तोंड देण्यासाठी आसाम सरकारची गजमित्र योजना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.